त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ बाहे झुळझुळा जय देव जय देव विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा पिवटीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हलाहल उठिले असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी से बीज वाचे उच्चारी रघुकुल टीळक राम दासांतरी जय देव जय देव